आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्याचा महायुतीला विश्वास तर अनुकूल निकालाची महाविकास आघाडीला अपेक्षा. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. भाजपातर्फे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या मतदारसंघासाठी अरुण लखानी, भंडारा आणि गोंदियासाठी अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीसाठी प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालं असून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे. महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटली असल्याचा दावा पालकमंत्री संजय राठोड यांनी केला आणि अखेरच्या क्षणी माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं. चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपातर्फे नितीन भुतडा यांनी मोठ्या संख्येनं नगरसेवकांची शक्ती दाखवत नामांकन अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साजिद बेग यांनीही उमेदवारी दाखल करत महायुतीत बिघाडी असल्याचे संकेत दिले. मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून गैरसमज दूर केले जातील आणि दुष्यंत चतुर्वेदी बहुमतानं विजयी होतील असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या नागपूर इथल्या जागेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी जाहीर केली आहे. ही लढाई विचारांची असून लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार असल्यानं सत्ताधारी पक्षाच्या मनमानी विरुद्ध काँग्रेस उभी राहील असा विश्वास लोंढे यांनी यावेळी व्यक्त केला. अर्ज सादर करताना काँग्रेसनं लोंढे आणि दिलेश ढोले यांची नावं एकाच एबी फॉर्मवर दिल्याचं काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी यावेळी सांगितलं.
जिल्ह्यामध्ये कुठेतरी असं वातावरण तयार करण्यात आलं होतं का ही निवडणूक बिनविरोध करायची असं जे वातावरण तयार करत त्याला कुठेतरी आमच्या दोन्ही वाघांनी आज फॉर्म भरून दाखवून दिलं आहे की काँग्रेस कुठेही कमजोर नाही आहे. कोणत्याही परिस्थितीला निपटण्याकरता काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी एक साथ आहे आणि लढण्याकरता आम्ही सज्ज आहोत. एकच एबी फॉर्म असते आमच्याला पण नाव दोन असतात ए आणि बी मध्ये की जेणेकरून एखाद्या नावावर काही ऑब्जेक्शन आला किंवा काही कोणती त्रुटी आली तर सेकंड नाव ऑटोमॅटिक तो ग्राह्य धरला जातो. त्या पद्धतीने एकच एबी फॉर्म आहे.
महायुतीचे सर्व 17 उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील आणि राज्यात महायुतीला मोठा राजकीय विजय मिळेल असा विश्वास भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवत असल्याची माहिती दिली. अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा हे स्थानिक मतभेद असूनही महायुती सोबतच राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ राजीव पोद्दार यांना विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची समितीमार्फत पुनर्तपासणी केली जाणार असून पात्र महिलांना न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर लाडकी बहीण योजनेबाबत टीका केली. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानंतर सत्तेत आल्यानंतर सरकारनं लाखो महिलांना अपात्र ठरवून त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून उद्योगपतींना उमेदवारी देण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारी भाजप आता काँग्रेसयुक्त होत असल्याचा टोला त्यांनी लगावला. अनेक नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याचं त्यांनी नमूद केलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका करत घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेसचा पाठिंबा कायम राहील असं वडेट्टीवार म्हणाले. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग यांच्या राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकामधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य परिवहन महामंडळाचा ताफा टप्प्याटप्प्यानं पूर्ण ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. वर्ष 2029 पर्यंत एसटीच्या 50%, 2035 पर्यंत 80% आणि 2047 पर्यंत 100% बसेस ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचं लक्ष निश्चित करण्यात आलं आहे. राज्याच्या ई वाहन धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. सध्या एसटी महामंडळाच्या GCC मॉडेलवर 5150 ई बसेसचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असून त्यामुळे प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका येथे झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोडे, उस्ताद खान, अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडे या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताईंनी विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. गवळण, विरहगीत, भावगीत, भक्तिगीत, बालगीत अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. तेरे मेरे प्यार के चर्चे, न तुम हमें जानो, जिंदगी इंतहा लेती है, रहे ना रहे हम यासारख्या असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं संगीत जगतातील पवित्र देव्हारा रिकामा झाला आहे अशी सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलंय. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. जेईई एडव्हान्स 2026 निकाल आज जाहीर झाला असून दिल्ली झोनच्या शुभम कुमार यानं 360 पैकी 330 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. यंदा 1,79,694 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 56,880 विद्यार्थी यशस्वी ठरले. महिला उमेदवारांमध्ये आरोही देशपांडे अव्वल ठरली असून तिनं अखिल भारतीय गुणवत्ता यादीत 77 स्थान मिळवलंय. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या 4 जूनपर्यंत वादळी पर्जन्यमान राहणार असून आज गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. हलका पाऊस आणि वादळी पर्जन्यमान यामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली असून आज सर्वाधिक कमाल तापमान वाशिम इथं 43.8 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात 40.2 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्याचा महायुतीला विश्वास तर अनुकूल निकालाची महाविकास आघाडीला अपेक्षा. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.